दुसरे इतिहास अध्याय 30। हिचकियाने इस्रायल आणि यहुदामधील सर्व लोकास निरोप पाठवले, तसेच एफ्राईम आणि मनशेच्या लोकास पत्रे लिहिली। इस्रायलाचा परमेश्वर देव याच्या प्रीत्यर्थ वल्लांडनाचा सण साजरा करायला यरुश्लेमेतील परमेश्वराच्या मंदिरात यावे, असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले। यरुश्लेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचारविनिमय करून राजा हिजकियाने वल्लांडनाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले। सणासाठी पुरेशा याचकांचे पवित्रीकरण झाले नव्हते, तसेच यरुश्लेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते, म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते। तेव्हा राजासह सर्व मंडळींना ही गोष्ट पसंत पडली। बैरशेबापासून दानपर्यंत इस्रायलभर त्यांनी दौंडी पिटली की परमेश्वर देव ह्याच्या प्रीत्यर्थ वल्लांडन सणासाठी यरुश्लेमेला यायला सर्व लोकास आवाहन करण्यात आले। मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपरिक पद्धतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता, त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्रायल आणि यहुदाभर फिरवला। त्याचा मसुदा असा होता, इस्रायल लोक हो अब्राहम इसहाक आणि इस्रायल म्हणजे याकोब यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा, म्हणजे अशूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरूप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील। आपले पिता किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करू नका। परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले। त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच। आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका। मनोभावे परमेश्वरास शरण जा। मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या। परमेश्वराने ते पवित्र स्थान कायमचे पवित्र केले आहे। परमेश्वर देवाची सेवा करा, तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल। तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील। परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे। त्याच्या आश्रयाला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही। एफ्राईम आणि मनशेच्या प्रदेशात निरोपे गावोगाव फिरले। ते पार जबलूनपर्यंत गेले, पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली। अशेर मनशे आणि जबलूनमधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरुश्लेमेला प्रयाण केले। पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिजकिया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहुदाचे लोक तयार झाले। अशा रीतीने त्यांनी देवाचा शब्द पाळला। दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरुश्लेमेत जमले। तो एक विशाल समुदाय होता। यरुश्लेममधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या। दुसऱ्या महिन्याच्या 14व्या दिवशी त्यांनी वल्लांडनाच्या यज्ञपशूचा बली दिला। याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वतःला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले। देवाचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले। याजकांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले। येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वतःचे शुद्धीकरण केलेले नव्हते, त्यामुळे वल्लांडनाचा यज्ञ पशु मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञ पशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले. एफ्राईम, मनश्शे, इस्साखार आणि जबलून येथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्लांडनासाठी योग्य तऱ्हेने स्वतःचे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पद्धत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती, पण हिजकियाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली. तो म्हणाला, परमेश्वर देवा, तू भला आहेस, तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकास मनापासून वाटते, पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही, त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्र स्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर. राजा हिजकियाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकास क्षमा केली. इस्रायलाच्या प्रजेने यरुश्लेमामध्ये बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मनपूर्वक परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गायली. परमेश्वराची सेवा कशी करावी याचे उत्तम ज्ञान असलेल्या लेवींना राजा हिजकिया उत्तेजन देत होता. सणाचे 7 दिवस आनंदात घालवत लोकांनी शांतीर्पणे वाहिली आणि आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवासमोर पापाची कबुली दिली. वल्लांडनाचा सण आणखी 7 दिवस साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने साजरा केला. यहुदाचा राजा हिजकिया याने 1,000 बैल आणि 7,000 मेंढरे व पुढाऱ्यांनी 1,000 बैल व 10,000 मेंढरे या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याचकांना पवित्र व्हावे लागले. यहुदातील सर्व लोक, याजक वर्ग, लेवी, इस्रायलमधील समुदाय तसेच इस्रायलातून यहुदात आलेली विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते. यरुश्लेमामध्ये आनंद पसरला होता. इस्रायलचा राजा दावीद, याचा पुत्र शलमोन याच्या कारकिर्दीनंतर आज तागायत असा आनंदाचा प्रसंग कधीच घडला नव्हता. याजक व लेवी यांनी उठून लोकास आशीर्वाद देण्याची परमेश्वरास प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वर्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वरास ऐकू गेली.